आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाला शांततेत प्रारंभ. सकाळी 1 वाजेपर्यंत सुमारे 40% मतदान झाल्याचा अंदाज. महाराष्ट्रातल्या 11 मतदारसंघात 1 वाजेपर्यंत सुमारे 31% मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क. पाचव्या आणि पुढच्या टप्प्यातल्या प्रचारासाठी राजकीय नेत्यांचे झंझावाती दौरे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12वीचा निकाल जाहीर. आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालं. 9 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशात लोकसभेच्या 96 जागांसाठी आज हे मतदान होत आहे. आंध्र प्रदेशातल्या सर्व 25 जागा, तेलंगणातल्या सर्व 17 जागा, उत्तर प्रदेशात 13, महाराष्ट्रात 11, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 8, तर बिहारमध्ये 5 जागांवर आज मतदान होत आहे. झारखंड आणि ओदिशातल्या प्रत्येकी 4 आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरच्या 1 मतदारसंघाचाही या टप्प्यात समावेश आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत 40%हून अधिक मतदान झाल्याचा अंदाज आहे. झालेल्या मतदानाची राज्यनिहाय आकडेवारी अशी आहे. पश्चिम बंगालमध्ये सुमारे 52%, मध्य प्रदेशात 48.5%, उत्तर प्रदेश 39%हून अधिक, झारखंडमध्ये सुमारे 44%, बिहारमध्ये 34%, तर महाराष्ट्रात सुमारे 31% मतदान झालं. आंध्र प्रदेश आणि तेलंगणात प्रत्येकी 40%, तर ओदिशामध्ये 39% मतदारांनी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केलं. जम्मू काश्मीरच्या 1 मतदारसंघात आज मतदान होत असून तिथे 1 वाजेपर्यंत सुमारे 23.5% मतदारांनी मतदानाचं कर्तव्य बजावलं. मतदान सकाळी 7 वाजता सुरू झालं असून ते संध्याकाळी 6 वाजता संपेल. मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी तेलंगणातील 17 मतदारसंघात काही ठिकाणी मतदानाची वेळ वाढवण्यात आल्याचं आयोगानं म्हटलं आहे. या टप्प्यात 8,97,00,000 पुरुष आणि 8,43,00,000 महिला मतदारांसह एकंदर 17,70,00,000 अधिक मतदार मतदानासाठी पात्र आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आजच्या चौथ्या टप्प्यासाठी एकूण 1,717 उमेदवार रिंगणात असून अनेक प्रमुख उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद केलं जाईल. महाराष्ट्रातल्या पुणे, शिरूर, मावळ, अहमदनगर, शिर्डी, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद आणि बीड या 11 मतदारसंघात मतदार आज आपला हक्क बजावत आहेत. दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यात सुमारे 31% मतदारांनी मतदान केलं. मतदार संघनिहाय मतदानाची टक्केवारी याप्रमाणे आहे. नंदुरबार 37.33%, जळगाव 31.70%, रावेर 32.2%, जालना 34.42%, औरंगाबाद 32.37%, मावळ 27.14%, पुणे 26.48%, शिरूर 26.62%, अहमदनगर 29.45%, शिर्डी 30.49%, बीड 33.65%. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी सहकुटुंब मतदान केलं, तर याच मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनीही मतदानाचा अधिकार बजावला. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भोकरदनरमध्ये, मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये, मंत्री विजयकुमार गावित आणि नंदुरबारच्या महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांनी नंदुरबारमध्ये मतदान केलं. माजी मंत्री के सी पाडवी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांनीही मतदानाचा हक्क बजावला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी अहमदनगरमध्ये मतदान केलं. ज्येष्ठ वैज्ञानिक रघुनाथ माशेलकर यांनी पुण्यात मतदान केलं. राज्यात वयोवृद्ध मतदारांनीही मतदान केंद्रावर जात आपला मतदानाचा हक्क बजावला. 98 वर्षांच्या लक्ष्मीबाई गराडे यांनी पिंपरी चिंचवडमध्ये मतदान केलं. नंदुरबार जिल्ह्यात नवापूर इथं 99 वर्षांच्या इस्माईल मोहम्मद बदुडा यांनी, तर नंदुरबार शहरात 84 वर्षांच्या कमलबेन शहा यांनी मतदान केलं. नंदुरबारमध्येच दोन्ही डोळ्यांनी नेत्रहीन असलेले अतुल शहा यांनी मतदानाचा अधिकार बजावला. तर राज्यातल्या पहिल्या मतदार रेवता तडवी यांनी मनीबेली इथल्या मतदान केंद्रावर मतदान केलं. राज्यात ठिकठिकाणी महिलांसाठी गुलाबी रंगात रंगलेली विशेष सखी मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. जालना शहरातील जैन विद्यालयात तृतीयपंथीय मतदारांनी आज लोकसभासाठी प्रथमच मतदान केलं. त्यांनी आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या.
अक्षरा वाल्मिक ताडगे, मी आज फर्स्ट टाइम वोट करून इतकी खुश आहे की मला आज असं वाटतं की मला सुद्धा अधिकार मिळाला.
श्रोते हो, लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राज्यात निवडणुकीच्या 5व्या आणि अखेरच्या टप्प्यातल्या प्रचारात वेग आला आहे. सर्व पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या सभा राज्यात होत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ धुळ्यात सभा घेतली. काँग्रेसच्या काळात जगात 11व्या क्रमांकावर असलेली अर्थव्यवस्था मोदींच्या काळात 5व्या क्रमांकावर आली असल्याचं शहा यांनी सांगितलं. अयोध्येतलं राम मंदिर निर्माण करण्यासाठी 60 वर्ष काँग्रेस आणि शरद पवार यांनी अडथळे आणल्याची टीका त्यांनी केली. मोदींच्या काळात देश सुरक्षित झाला असून देशाचा विकास झाला असल्याचं ते म्हणाले. पालघरमध्ये हेमंत सावरा यांच्या प्रचारार्थ ते सभा घेणार आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमध्ये प्रचार केला. उत्तर प्रदेशात वाराणसी इथं ते आज संध्याकाळी रोड शो करणार आहेत. प्रधानमंत्री मोदी उद्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. लोकसभेच्या 5व्या टप्प्याच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीची 17 मे रोजी वांद्रे कुर्ला संकुलात संयुक्त प्रचारसभा होणार आहे. या सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शरद पवार यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल सहभागी होणार आहेत. प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी मतदारानंतर 24 तासांच्या आत जाहीर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या शुक्रवारी 17 मे रोजी सुनावणी होणार आहे. लोकसभा निवडणुकीची मतदानाची आकडेवारी प्रकाशित करण्यासाठी निवडणूक आयोग विलंब करत असून मतदानाच्या दिवशी जाहीर केलेल्या सुरुवातीच्या आकड्यांमध्ये आणि अंतिम आकड्यांमध्ये 5% जास्त फरक असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे 12वीचे निकाल आज जाहीर झाले. या परीक्षेला बसलेले 87.98% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. उत्तीर्ण होण्याचं प्रमाण गेल्या वर्षापेक्षा 65% वाढल्याचं सीबीएसईनं सांगितलं आहे. 24,000 विद्यार्थ्यांनी 96% जास्त तर 1,16,000 विद्यार्थ्यांनी 90% जास्त गुण मिळवले आहेत. मुंबईत सध्या रेल्वेवरच्या ठाणे स्थानकाजवळ आज सकाळी वाहतूक नियंत्रण प्रणालीत बिघाड झाल्यानं कुर्ला ते कल्याण तसंच ट्रान्स हार्बर या मार्गावरची रेल्वे सेवा विस्कळीत झाली. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचा सामना होणार आहे. अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरु होईल. केंद्र सरकार दरवर्षी 23 प्रकारच्या पिकांच्या हमीभावाची घोषणा करतं. त्या धर्तीवर राज्य सरकार श्रीअन्न अर्थात भरड धान्याच्या 4 पिकांचे हमीभाव जाहीर करणार आहे अशी माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तसंच मुख्यमंत्री पर्यावरण आणि शाश्वत विकास कृती दलाचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यातल्या मतदानाला शांततेत प्रारंभ. सकाळी 1 वाजेपर्यंत सुमारे 40% मतदान झाल्याचा अंदाज. महाराष्ट्रातल्या 11 मतदारसंघात 1 वाजेपर्यंत सुमारे 31% मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क. 5व्या आणि पुढच्या टप्प्यातल्या प्रचारासाठी राजकीय नेत्यांचे झंझावाती दौरे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12वीचा निकाल जाहीर. आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. We'll be right back.